आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये निधी 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। 2024 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर। गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त भागात झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकींमध्ये 30 माओवादी ठार तर जिल्हा राखीव दलाचा 1 जवान शहीद। आणि देशातले शेअर बाजार महिनाभरातल्या उच्चांकी पातळीवर, सेन्सेक्स 76,000 तर निफ्टी 23,000 अंकांच्यावर बंद। राज्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। जास्तीत जास्त 2 हेक्टरसाठी हा निधी दिला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली। शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करायचं काम सुरू आहे असंही ते म्हणाले। येत्या आर्थिक वर्षात 100% महसूल जमा करून राज्याला आर्थिक शिस्त लावायची आहे। राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याचा निर्णय घेऊ असं ते म्हणाले। अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान काही सदस्यांनी तरतुदीच्या तुलनेत अतिशय कमी खर्च झाल्याचा आरोप केला होता, तो अजित पवार यांनी फेटाळून लावला।
आणि त्या 2 निवडणुकीमध्ये नाही म्हणलं तर 2-2 महिन्याचा आचारसंहिता धरली तर 4 महिने त्याच्यामध्ये यंत्रणा त्या कामामध्ये गुंतून जाते, तरी देखील आत्ताच्या घडीला खर्च जो काही मी 5,35,208 कोटी का खर्च झालेला आहे आणि मूळ अर्थसंकल्पे तरतुदीच्या तो जवळपास आता 77.5% आहे। अजूनही काही दिवस बाकी आहेत, त्याच्यामध्ये पण तो खर्च वाढेल।
लॉटरी आणि ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली। अर्थसंकल्पातल्या विद्य, उद्योग, ऊर्जा, कामगार, खनिकर्म, ग्रामविकास, अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि नियोजन विभागाच्या अनुदानाच्या मागण्या आज विधानसभेत मंजूर करण्यात आल्या। 2024 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली। 25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। 100 वर्ष वयाचे राम सुतार यांनी अनेक महत्वाच्या व्यक्तींचे पुतळे आणि अनेक शिल्प घडवली आहेत। केवडिया इथला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, मुंबईत इंदू मिल इथल्या स्मारकातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, सिंधुदुर्गात राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्तावित पुतळा यांचा त्यात समावेश आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली। दिशा सालियन प्रकरणात SIT ची स्थापना झाली आहे। CIDने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दिला आहे, पण सत्ताधारी पक्ष या प्रकरणी सभागृहाचा वापर राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। राज्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण येत्या एप्रिल महिन्यात जाहीर होईल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी CBSE अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीनं मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तरात दिली। या आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचं ते म्हणाले। महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार सुधारणा विधेयक कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधान परिषदेत मांडलं। या नव्या कायद्यामुळे माथाडी कामगारांना कामगाराच्या व्याख्येतून वगळलं आहे असं सांगत हे विधेयक पुन्हा एकदा संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसचे भाई जगताप यांनी केली। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आज महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ होऊन कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झालं। दिशाच्या मृत्यूच्या SIT चौकशीचा अहवाल त्वरित सादर करावा आणि सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे आरोप तिच्या वडिलांनी काल केले होते त्यातल्या आरोपींची चौकशी करावी, गरज असेल तर त्यांना अटक करावी अशी मागणी आमदार अमित साटम यांनी केली। या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं। लोकसभेत आज सरकार विरोधी घोषणा छापलेले कपडे घालून विरोधी पक्ष सदस्य सभागृहात आले होते। सभापती ओम बिर्ला यांनी त्याला हरकत घेतली। लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेला विरोध दर्शवणाऱ्या घोषणा छापलेले कपडे परिधान करून द्रमुकचे सदस्य सभागृहात आले होते। त्यांनी सभागृहाबाहेर जावं असं सभापतींनी सांगितलं, पण तसं न करता विरोधी पक्ष सदस्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे सभापतींनी कामकाज 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आधी एकदा 12 वाजेपर्यंत, दुसऱ्यांदा 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त भागात झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकींमध्ये 30 माओवादी ठार झाले, तर जिल्हा राखीव दलाचा 1 जवान शहीद झाला. बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमाभागात माओवादी लपून बसलेले असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षा दलांची संयुक्त पथकं शोध मोहीम राबवत होती, त्यावेळी गंगलूर भागात ही चकमक उडाली. या चकमकीत 26 नक्षली अतिरेकी ठार झाले. तिथं शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. या मोहिमेत सुरक्षा दलाचा 1 जवानही शहीद झाला. कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 माओवादी ठार झाले. सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देऊ केल्यानंतरही शरण येत नसलेल्या माओवाद्यांविरोधात सरकारचं धोरण 0 tolerance राहील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सुरक्षा जवानांनी नक्षलमुक्त भारताच्या उद्दिष्टातला मोठा टप्पा आजच्या कारवाईत गाठला असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी 31 मार्चपर्यंत देशातून नक्षलवादाचा बीमोड झालेला असेल असा विश्वास त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. सातत्यानं होत असलेल्या तेजीमुळे देशातले शेअर बाजार महिनाभरातल्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यामुळं गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात 17,43,000 कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या 4 दिवसात सुरू असलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स 2,500 वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवसअखेर 899 अंकांची वाढ नोंदवून 76,348 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 283 अंकांची वाढ होऊन 23,191 अंकांवर बंद झाला. आज जागतिक चिमणी दिन. निसर्गाच्या अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा घटक म्हणजे चिमणी, पण वाढतं शहरीकरण, प्रदूषण याचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर होत असून हा पर्यावरणाच्या दृष्टीने धोका आहे. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्तानं मुंबई महानगरपालिका आणि नेचर फॉरएव्हर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईमध्ये एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. चिमणीच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूनं सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं आशपाक आत्तार या पक्षीमित्रानं अंगणात चिमण्यांसाठी घरटी बनवून तिथं त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे. ते राबवत असणाऱ्या उपक्रमांविषयी आशपाक आत्तार यांनी सांगितलं.
निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये पक्ष्यांचं वेगळं असं महत्त्व आहे, मात्र वाढतं शहरीकरण, आधुनिकीकरण यामुळं हे पक्षी नामशेष होऊ लागले आहेत. त्यांचं संवर्धन करणं काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्याही हे लक्षात यावं, समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आज जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून आम्ही आमच्या इस्लामपूरच्या सद्गुरू आश्रमशाळेमध्ये पक्ष्यांसाठी घरटी बनवण्याचा उपक्रम घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक अशी घरटी बनवली. चिवचिव चिमणी, पर्यावरण रक्षिणी, आओ आज आदमी से फरिश्ते बन जाए, एक पक्षी की जान बचाए, सेव बर्ड्स असे अनेक स्लोगन लिहून विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त या उपक्रमात सहभाग घेत चिमण्यांसह पक्षी वाचवण्याचा संदेश दिला.
महाड परिसरात भीमसृष्टीची निर्मिती करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज केली. ते आज महाड इथं 14 तळे सत्याग्रहाच्या 98व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. तर 14 तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या 7 कोटी रुपयांची तसंच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाची 3 कोटी रुपयांची कामं तातडीनं सुरू केली जातील अशी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घोषणा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये निधी 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. 2024 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर. गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त भागात झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकींमध्ये 30 माओवादी ठार, तर जिल्हा राखीव दलाचा 1 जवान शहीद. आणि देशातले शेअर बाजार महिन्याभरातल्या उच्चांकी पातळीवर, सेन्सेक्स 76,000 तर निफ्टी 23,000 अंकांच्या वर बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.